अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली
मराठी।
नमस्कार मंडळी, मराठी भाषा विभागाच्या अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मराठी भाषा विभागाचं मराठी भाषा जतन संवर्धन प्रचार प्रसार हे महत्त्वाचं कार्य आहे आणि या कार्याचा एक भाग म्हणून विश्व मराठी संमेलन देखील विभागातर्फे भरवलं जातं। तर या विश्व मराठी संमेलनाची माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉक्टर नामदेव भोसले सर आलेले आहेत। सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
नमस्कार
सर। विविध प्रकारची अनेक साहित्य संमेलनं भरत असतात, तर त्यापेक्षा हे विश्व मराठी संमेलन कसं वेगळं आहे आणि हे भरवण्याची आवश्यकता का भासली?
आपणच जसं म्हटलात की विविध साहित्य संमेलनं घेत आहोत, तर आपण जिल्हा पातळीवर, विभाग किंवा राज्य किंवा इव्हन देश पातळीवर सुद्धा मराठी साहित्य संमेलनं आपण घेतोय आणि आपण जसं नावातच ऐकले की विश्व मराठी संमेलन, म्हणजे हे साहित्य संमेलन नव्हे, हे विश्व मराठी संमेलन आहे। आणि साहित्य संमेलनामध्ये आपण साहित्याशी मर्यादित जी काही चर्चासत्र आहेत, संवाद आहे किंवा जे काही कार्यक्रम आहे त्या पद्धतीने आपण आयोजित करतो। आणि ह्या विश्व मराठी संमेलनामध्ये फक्त राज्यातलीच नाहीत, जे इतर राज्यामध्ये जे मराठी आपले भाषिक जाऊन स्थायिक झालेले आहेत आणि इवन इतर देशात सुद्धा आपले मराठी भाषिक जाऊन स्थायिक झालेले आहेत, ह्या सर्वांना एकत्र व्यासपीठ निर्माण व्हावं, त्यांनी एकत्र येऊन आपला मराठीचा एक उत्सव साजरा करावा आणि आपल्या विचाराची देवाणघेवाण करावी आणि एकत्र येऊन तो उत्सव साजरा करण्याचा जो आनंद आहे। आणि आपण जसं सांगितलं की मराठीचा प्रचार आणि प्रसिद्धी फक्त लिखाणामधून किंवा साहित्यामधून होईल असं नाही, संस्कृती आणि कला किंवा उद्योग हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळं एक अशी एक संकल्पना उदयास आली की आपल्याला वैश्विक स्तरावरलं मराठी जन एकत्र यावेत आणि तसा एक संमेलन व्हावं, त्यामधून ह्या विश्वसंमेलनाची सुरुवात झाली।
सर, या संमेलनांची सुरुवात कोणत्या सालापासून झाली आणि आतापर्यंत किती संमेलनं आयोजित करण्यात आलेली आहेत?
या विश्व मराठी संमेलनाची जो निर्णय आहे किंवा धोरण शासनानं, ते 2022 जाहीर केलं आणि 2023 पहिलं विश्व संमेलन झालं, 24 एक झालं आणि 25, म्हणजे आतापर्यंत 3 विश्व मराठी संमेलनं आयोजित केलीत आणि ते झालेले आहेत।
सर, ते कोणत्या कालावधीत होतात?
डिसेंबर आणि जानेवारीमध्ये सर्वसाधारणपणे हे संमेलनं आयोजित केले जातात।
विश्व संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाते?
आपली जी राज्य विकास मराठी संस्था आहे, तर तिची आपण जर घटना कलम जर 3 बघितलं आणि त्याच्या उद्दिष्टामध्ये जर 13 जर उद्दिष्ट बघितलं, तर त्यामध्ये असं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा देश पातळीवर इतर राज्यातल्या मराठी भाषिकांना एकत्र आणणं आणि त्या मराठी भाषेचा प्रचार प्रसिद्धी करणं आणि या उद्दिष्टामध्ये असल्यामुळे आपलं जे संमेलनाचं आयोजनाची प्रमुख जबाबदारी आहे ते आपण राज्य विकास संस्थेला आपण देतो।
सर, आता हे विश्व संमेलन जेव्हा भरतं तर मग अशा वेळेला कोणत्या मान्यवरांना किंवा संस्थांना निमंत्रित केलं जातं?
आपण म्हणताय ते बरोबर आहे, निमंत्रित आहेतच, पण हे विश्व मराठी संमेलन आहे ते ह्या विश्वामधल्या प्रत्येक मराठी माणसासाठी आहे, ते म्हणजे प्रत्यक्ष येऊन सहभागी होऊन किंवा विविध समाज माध्यमाच्या द्वारे ते सहभाग नोंदवू शकतात। पण आपण म्हणताय तसं जे परदेशस्थ मराठी भाषिक आहेत आणि आपण आंतरराष्ट्रीय मंचाची स्थापना केलेली आहे, साधारणपणे ते 17 देशामध्ये आपले आंतरराष्ट्रीय मंच आणि त्यांचे उपसमन्वयक आहेत, तर त्यांना आपण निमंत्रित करतो। तसंच इतर राज्यातली जी बृहन मराठी मंडळं आहेत, त्याचे संस्थापक आहेत, काही संस्था आहेत किंवा मराठी भाषेसाठी काम करणारे मंडळे आहेत किंवा साहित्यिक आहेत, काही लेखक आहेत, कवी आहेत, त्यांना सुद्धा आपण निमंत्रित करतो। त्याचबरोबर राज्यातील सुद्धा विविध क्षेत्रातले, म्हणजे माध्यम कदाचित कलेचं असेल, संस्कृतीचं असेल, साहित्याचं असेल किंवा उद्योजक सुद्धा असतील, सर्व मराठी उद्योजक सुद्धा वैश्विक पातळीवर एकत्र येऊन काम करत आहेत, ह्या सर्वांना आपण निमंत्रित करतो.
साधारणतः किती दिवस हे संमेलन चालतं?
3 दिवसाचं संमेलन आयोजित करतो. साहित्य क्षेत्रातले जे काही असे नामवंत मंडळी आहेत ज्यांचं साहित्य महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही राहिलं, तर इतर राज्यात किंवा जगामध्ये सुद्धा साहित्य तसं पोहोचलेलं आहे, त्या साहित्यिकांच्या मुलाखती, त्यांचा अनुभव, विविध चर्चासत्र किंवा कला आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना एक स्फुरण यावं म्हणून त्यांना सुद्धा आपण सर्वांना सहभागी करून घेतो.
सर, नक्कीच खूप छान कल्पना आहे की हे विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने इतकं छान उपक्रम राबवला जातो आणि ज्ञानेश्वरांचं जसं पसायदान हे विश्वासाठी त्यांनी मागितलेलं आहे, तर मला वाटतं की आपणही हे विश्वाकडे मागणं मागतोय की आमच्या मराठीचा प्रचार प्रसार आपल्यामध्ये व्हावा आणि अधिकाधिक मराठी भाषिकांची संख्या वाढावी, जेणेकरून ही साहित्य संस्कृती आणि याचं आदानप्रदान होत राहील. सर, आणखीन एक असं म्हणता येईल की मग ही इतके लोकं आपण बोलवतो तर ह्या सगळ्यांना एका धाग्यात मराठीच्या जरी प्रेमाने ते बांधलेले तरी त्यांचा प्रतिसाद अशा वेळेला कसा मिळतो, किंवा पुढच्या पिढीचाही त्यांच्याबरोबर म्हणजे येते का, किंवा त्यांचा प्रतिसाद कसा असतो?
अतिशय छान प्रश्न विचारला. आपण जर वयोगटानुसार जर आपण गेलो, 15-20 वर्षाची मुलं ते अगदी 80-90 वर्ष ज्यांना चालताही येत नाही, काहीतरी आधार देऊन त्या कार्यक्रमासाठी त्यांना आणावं लागतं आणि त्यांची सुद्धा देखभाल व्यवस्था, आपली जी टीम आहेत सगळ्या राज्य विकास संस्थेचे किंवा मराठी भाषा विभागातील अंतर्गत जे काही क्षेत्रीय कार्यालय आहेत आणि मराठी भाषा विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी, त्याचबरोबर ज्यांना मराठी भाषेसाठी धडपड आहे अशा संस्था असतील, काही महाविद्यालये असतील, काही शाळा असतील किंवा मराठीचे प्राध्यापक असतील, ही सर्व मंडळी हे कार्यक्रम एकदम आपण म्हणतो ना एक उत्सव आपण सण साजरा करतो, तसा हा मराठीचा उत्सव साजरा करायला हे सर्व फार आतुर असतात, त्यामुळे हे सर्वजण एकत्र येऊन ते साजरा करतात आणि इथं एक आपण म्हणतो ना एक सेवाभावी वृत्तीने सगळे एकत्र येऊन ते मराठीसाठी आपल्या माईची सेवा करायसाठी धडपडत असतात, तर ती जी ऊर्जा आहे ती खूप मोठी ऊर्जा आहे. आणि विश्व मराठी संमेलनामध्ये हे करत असताना इवन आता इतर भाषिक आहेत त्यांनासुद्धा ह्या मराठी विश्व संमेलनाबद्दल खूप आहे असं आकर्षण आहेत. आणि आपला उद्देश हा बी एक आहे, मराठी भाषिक आहे ते मराठी शिकणारच आहेत, पण जे इतर भाषिक आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे ह्या मराठी भाषेची जी कला संस्कृती परंपरा आहेत ते शिकून घेऊन आपलं आयुष्य आहे ते आपण म्हणतो ना प्रगल्भ करावं. म्हणजे मी कुठंतरी असं ऐकलं होतं, असं म्हटलं गेलं आहे की मराठी भाषा किंवा आपली जी मातृभाषा आहे, मी कुठलीही भाषा असो, तुम्ही मातृभाषेतनं जर अभिव्यक्त झाला तर आपल्या भावना आहेत आपल्याला समाजापर्यंत लोकापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवल्या जातात. जर भावनेचा निचरा झाला तर माणूस तंदुरुस्त राहतो, आरोग्यदायी राहतो. हे होण्यासाठी सुद्धा हे मराठी भाषिक इतरत्र जरी गेले असले तरी त्यांचा धागा अजून आपल्याशी जोडलेला आहे आणि त्या लोकांचा जो संवाद इतर भाषिकाबरोबर होतोय त्याच्यामुळं इतर भाषिकामध्ये सुद्धा हे जे एक आकर्षण निर्माण झालंय आणि त्या भाषिकाला सुद्धा मराठी भाषा यावी आणि भाषा समृद्ध व्हावी आणि आपली भाषा सर्वसमावेशक असावी जेणेकरून इतर भाषिक सुद्धा जे आपल्या भाषेतनं मराठी भाषेतनं संवाद साधतील, कदाचित तो संवाद साधताना शब्द मागे पुढे होतील, त्यांच्या भाषेतले काही शब्द येतील, परंतु जोपर्यंत आपण इतर भाषेतील शब्दसाठा आपल्यामध्ये सामावून घेत नाही तोपर्यंत आपली मराठी भाषासुद्धा समृद्ध होणार नाही. जसं मगाशी मी म्हटलं की कालानुरूप जसं तंत्रज्ञान बदलतं आहे त्यानुसार आपल्यासुद्धा मराठी भाषेला समृद्ध करायसाठी आपण इतर भाषेतल्या काय शब्द आणि काही गोष्टी आपल्याला आत्मसात करावं लागणार आहेत आणि तो सर्वसमावेशकपणा मराठीमध्ये आणण्यामध्ये विश्व मराठी संमेलन सुद्धा खूप मोठा वाटा आहे.
सर, नक्कीच, कारण ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत देखील काही मराठी शब्द हे समाविष्ट केले जातात. आणि सर, हे पण की आपल्या गुढीपाडव्याची शोभायात्रा किंवा गणपतीची जी वाजत गाजत मिरवणूक असते आणि त्यावेळेला ह्या ज्या महाराष्ट्रीयन पोशाखात सगळे नटलेले असतात, तर यामुळे सुद्धा परभाषिक लोक किंवा परप्रांतीय लोकसुद्धा आपल्या मराठी संस्कृतीकडे खूप आकर्षित झालेले आहेत. सर, 2025 सालापासून या संमेलनात म्हणूनच विश्व मराठी कलाभूषण पुरस्कार आणि विश्व मराठी साहित्य भूषण पुरस्कार देखील दिला गेला, तर त्याचं स्वरूप काय आहे?
विश्व मराठी कलाभूषण जो पुरस्कार आहे तो 2025 पासून सुरू करण्यात आला आहे, जेणेकरून आपली जी मराठी भाषा आहे ती इतर भाषिकापर्यंत पोहोचावी आणि जसं आपण म्हणलं की आदानप्रदान किंवा देवाणघेवाण, तसे आपल्या कलेतली आदानप्रदान इतर भाषिकापर्यंत जावी आणि इतर भाषिकाच्या कलेतली आदानप्रदान आपल्यापर्यंत यावी, त्या निमित्ताने तो पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे. आणि दुसरा जो विश्व मराठी साहित्यभूषण पुरस्कार आहे, मराठीमध्ये खूप चांगलं साहित्य आहे आणि ते फक्त मराठीपुरतं मर्यादित न होता इतर भाषामध्ये सुद्धा ते भाषांतरित झालेलं आहे, इतर भाषिकापर्यंत पोहोचलेलं आहे आणि तिथं सुद्धा एक मराठीची जी उंची आहे, साहित्याची उंची आहे आणि त्या लोकांपर्यंत जे पोहोचलेलं आहे इतर भाषिकापर्यंत, तर अशांना एक काय पुरस्कार देणं गरजेचं होतं. आपण पुरस्कार महाराष्ट्रापुरता किंवा देशापुरता विचार करून देत होतो, पण हे मराठी भाषेची समृद्धी म्हणजे कलेच्या माध्यमातून असेल किंवा साहित्याच्या माध्यमातून असेल, तर ते सर्वापर्यंत पोहोचावी आणि इतर भाषेतले आपल्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने हे दोन पुरस्कार आपण 2025 पासून सुरू केलेले आहेत.
सर, खूपच छान. या 2025 विश्व संमेलन हे पुण्यामध्ये भरलं होतं आणि आता आगामी जे विश्व संमेलन आहे त्याची उत्सुकताही नक्कीच लोकांमध्ये असेल, मराठी आपल्या बांधवांमध्ये असेल. तर हे पुढील मराठी विश्व संमेलन कुठं भरणार आहे आणि कुठल्या कालावधीत भरणार आहे?
नक्कीच याबाबतची सर्वांना उत्सुकता आहे आणि श्रोत्यांना सुद्धा
सहभागी व्हायचं असतं, नक्कीच
त्यामुळे त्यांना सुद्धा उत्सुकता आहे. तर आपले मराठी भाषा विभागाचे मंत्री महोदय आणि राज्य शासनात आहे, त्यांनी पुढचं जे विश्व मराठी संमेलन आहे ते आपलं नाशिक शहरामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे, जेणेकरून विविध जे आपले भौगोलिक प्रदेश आहेत, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये जर विश्व संमेलन घेतलं तर तिथल्या तिथल्या ज्या स्थानिक काही लोककला आहे, परंपरा आहेत, संस्कृती रूढी आणि तिथले जे काही उद्योग आहेत ह्या सर्वांना
चालना
मिळाला चालना मिळावी ह्या उद्देशानं हे घेतलेलं आणि ते यावेळेसी डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. कारण आपले जे परदेशस्थ मराठी भाषिक आहेत किंवा बाहेर राहणारी मराठी माणसं आहेत त्या सर्वांना त्यावेळेच्या ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि जास्त प्रमाणात लोकांचा लोकसहभाग व्हावा आणि आपल्या राज्यातली किंवा इतर राज्यातली सुद्धा मराठी भाषिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होता यावं आणि तो उत्सव अजून मोठ्या प्रमाणात साजरा सर्वांना करता यावा, त्यासाठी आपण डिसेंबरमध्ये.
नक्कीच सर, खूप छान कल्पना आहे आणि लोकांनी खरोखर या उपक्रमामध्ये छान सहभाग नोंदवावा. श्रोते हो, आज मराठी विश्व संमेलन याविषयी माहिती देण्यासाठी मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉक्टर नामदेव भोसले आपल्याकडे आले होते. सर, आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
मंडळी, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेतीये. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात,
अभिजात, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.